chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
सुरक्षिततेची हमी आवश्यकच, अन्यथा ऊस तोडणी नाहीच. आमदार सुरेश धस. सध्या साखर सम्राटचे राज्यकर्ते बनल्यामुळे काबड कष्ट करणाऱ्या ऊसतोड मजुरांना न्याय कोण देईल असा प्रश्न उपस्थित करून ऊसतोड मजुरांना जनावरांसारखे कोंबून मका कापण्याच्या नावाखाली पळवून नेले जात आहे. ही सत्यस्थिती स्पष्ट करून शासन जोपर्यंत मजुरांच्या सुरक्षतेची हमी देत नाही तोपर्यंत राज्यात एकही मजूर आपलं गाव सोडणार नाही, हातात कोयता घेणार नाही असा सज्जड इशारा माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी दिला. राज्यातील ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या संपाची दिशा ठरवण्यासाठी साल्हेर बालगाणा येथे ऊसतोड मजूर मुकादम यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार धस बोलत होते. ते म्हणाले, ऊस तोडणी दर खूपच कमी आहे, तो दर प्रतिटन 400 रुपये करावा, ऊस वाहतुकीच्या दरात 50% वाढ करावी आणि मुकादमाचे कमिशन 25% करावे. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसाठी लागू असलेल्या पद्मश्री डॉक्टर विखे पाटील अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येक मजुराचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवावा आदी मागण्या मान्य केल्याशिवाय आणि मजुरांच्या सुरक्षेची हमी देईपर्यंत राज्यात ऊस तोडणी होणार नाही असा संतप्त इशारा त्यांनी राज्य शासनाला केला. यावेळी आमदार दिलीप बोरसे, ऊस कामगार संघटनेचे सचिव सुखदेव सानप, सहसचिव सुरेश वणवे, महेंद्र गर्जे, गणेश भोसले, गणेश सानप यांच्यासह मुकादम संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बैरागी, यशवंत सोनावणे, दीनाकाका क्षीरसागर, नानाजी जाधव, सोनू सोनावणे, वर्षद वाघ, विष्णू बरारी, रामदास काळू काकुळते, संजय काकुळते, वसंत आहिरे, बापू जाधव, चिंतामण पवार आदी उपस्थित होते.